प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
नावड प्यारो भाईडित सच्चो सरी कार्यक्रम तुन किंजन वाले सभी भाईडिन अनि सेलक नु प्रभु यीशु ना पवित्र अनि सामर्थ्य नाम ते मीकु सब तुन नवा सेवा प्रिय दोस्तलोनी इत कार्यक्रम ते मी सब ता उंदी बार फिर स्वागत है अनि अमट आशा क्या तुलम की इमट सभी प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो हईत होए उंडे अन्ना भी प्रभु यीशु ना दया ताल अच्छा भलो हईयन उंडे माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन केंजन जरियते मेगुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष पुट्सी रहे माता होए उन्हें कार्यक्रम तुन केंजन बात ते म्यामन ते बांगे भी विचार वाईतंग होए या फिर मीवा बांगे भी प्रार्थना निवेदन होए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर वैक्के अमाट मिलाई प्रभु यीशु से बिंदी कुम परमेश्वर दाऊ मिय सब दुख तकलीफ उन्डे परेशानी तुन हटे कैनुल उंडे अमडमी वांग चिट्ठी ना आशा की कुम प्यारो भाईडीट अनि सेलक नित अमडमी वा सेवा तलाई हमेशा तैयार रहियो ते वड़ट दोस्ता लोडीट अमड अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से प्रार्थना की कुम ये मावल स्वर्ग ते मंदन वाले परमेश्वर दाऊनी अमर सब उन्दी बार फिर यीशु मसीह ना नाम ते सचो मंतल नी करो वाई तुलम अंडा मंडी कुन मंतल धन्यवाद से तुलम की इमामा कुन अबे लुगुस अच्छा बालो इरतो नी ओंडे वाइन वाले सब दुख तकलीफ अंडे मुसीबत ताल पिसोची इरतो नी इद मंद तलाई भी अमंडी कुन जीवा ताल खूब धन्यवाद से तुलम ये मावल प्रभु नी इमा महान ये इमा राजा नोल राजा उंडे प्रभु नोल प्रभु आंदी प्रभु जी इमा अपनो सेवकुड़ बप्पोड़े हलचोड़े के भी ये मावल परमेश्वर दाऊनी इमा माकुन खूब आशीषनी बरकसिया तोनी अहुने इमा सब तोन आशीषनी बरकसिम प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता नी मदद की इद्दे मावा नी से भिंती अनी अर्दासान ये मावल प्रभु नी उंडे माकुन आशीषिम की अमर निवा पवित्र वचन तोन ग्रहण की सके माइको धन्यवाद प्रभु नी इम्मा मावा बिंती तोन केंस्ती धन्यवाद तसंग ने इत बिंती तोन यीशु मसीह ना नाम ते तलेख की तोना आमीन प्यारो भैरी टनी सेलक नीट नैना मट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तल चेला लोड़ा काम कना किताब तल 20 पाठ ना उन्दिखा कनाल अध्ययन किस रहे माइकों तो बढ़ाते दोस्ता लोड़ीट इमट अपनो सब काम धंधो तोन घड़ी में छोड़े किसी प्रभु यीशु ना सच्चो वचन तोन किंजन लाई आराम ताल उच्ची अंड अंडे अपनो जीवन ते प्रभु यीशु ना आशीष तोन ये नट प्रभु जी मीवा सब काम धंधो ते भी खूब बरकत सियानोल प्रिय किंजन वाले भरेडिट ये वचन नू पड़ा ध्यान ताल किंजट अंडे प्रभु यीशु ना ये सच्चो वचन पर रो विचार किम प्रभु मीवा जीवाते आनंद खुशी ओंडे मन ते पुरुषांति सियानुल प्यारो भैडिट प्रभु जी माकु नेण अच्छा समय सीतोलय की अमट भी बोना सच्चो वचन तुन केंची वोन अपनो जीवते जगासी को भैडिट इमट भी प्रभुन परो विश्वास किम उल्मीवा भी जीवा तुन बदले किसी सियानुल मावल प्रभु महानयुल वोन से मैं सी दुनिया ते भोले हिले प्यारो भैडी टनी से लखनीट नैन मठ अपनो कार्यक्रम ते 20 पाठ तुन शुरू किसी रहे मातुल पिजड़ा पाठ ते अमट पौलुस ना तीसरो यात्रा ता बारे ते अध्ययन की तम प्यारो भैडी टनी से लखनीट इत पाठ ते अमट पौलुस ना तीसरो प्रचार सेवा ता यात्रा तुन खत्म किया ना बारे ते अध्ययन की को इफेसुस नाटे ना इत बुरो व्यवहार तबात ते पौलुस मैसिडोनिया मुलुक तखाक चले मातुल अंडे फिर मलसी कुन फिलिपी शहर ताल त्रुआस मुलुक अंडे मिलेतुस नाटे ने आउसी अतुल मिलेतुस नाटे ने वोन से इफेसुस शहर ता मडली तोड़ सिहानोड़ मिले मान लाई वा तोड़ अंडे वोड वोन पड़ा मान समान ताल भीदा सियातोले वड़ाट दोस्ता लोड़ीट सबसे पहले अमठोड़ कम की पौलुस अपनो तीसरो प्रचार सेवता यात्रा तल मल्ला न समय ते मैसिडोनिया देश ते अभी तो लही इतना मतलब आन की बोल एंथिस अनि क्रुंथिस नाटे ने भी हत्तुल हुलड़ मर्सियत ते पौलुस विश्वासीडुन केसी समझे की तुल अनि वड़विदा ये ची मकिदुनिया हंदाले पसीसी हत्तु इवन वलीना वलीना के आओ मुलुक नोड मसीहडुन करहची वोड़ा विश्वास मजबूत किसी वो यूनानते अवसी वातुल अग्गा वोल मुंद महिना रहे मातुल फिर सूर्य हंदाले जाज खोले क्या न विचार किंदुल पर यहूदिर वोन जोक किले हिकमत किंदुर ते वोल मकिदुनिया ता सरदल मलसी हंदाले ठहरे की तुल बिरिया ता मदन वाले पुरुषनोल मर्री सोप त्रुस वन संहत्तुल अने थुसलु निकोड अरिस्तुस अने सिकुंदुस अने दिर्बेनोल गयुस अने तिमुथुस अने आसियानोल तुकिकुस अने त्रुफिफुस येड सब मुन्ने हंजी त्रुआस ते मावा सर रही होड़ जित्तो मानवा लोड़ा पड़ोल इगा वहतोड़ा युड़ बुड़ सब विश्वासी जनक आंदोड़ और पौलुस ना सेवकाई ता जरिया ताल मसियन करों वातोड़ा युड़ इंगा येड मानवा लोड़ भी पौलुस ता लेका प्रभु न सेवा क्यान वालड़ भक्ता लोड़ बने मासी हत्तोड़ येड मानवालोड़ा पड़ोडल पता लागी ता है कि पौलुस मेसिडोनिया शहर तल बहुन यूनान देश ते और तुलते बेगा बेगा बोल मडलिनु बने किसी मत तोल वोल वोड से बिलेमायन लाई हत्तोल वोल यूरोप देश ता सारो मडलिन करो बेहत्तोल ओंडे बोलून हिम्मत सीतोल समय ते अमटित रंगना जोस अंडे प्रेम तुन हेले उड़म वास्तव ते माकुन पौलुस तले का सेव काई किया ना चाहिए नयो विश्वासी डोन मंडली ते ताताना संग ने पुरानो विश्वासी डा भी पुरो पुरो फिकर किया ना जरूरी है पौलुस त्रास नाटे ने अंडे इंगा अमट हुड़ी तुलम की इंगा येरे प्रभु नोड भक्ता लोड़ा उन्दी झुंड आंध येड सब पौलुस ता संग ने सेव किसी रहे मातोड़ा क्यों पचेला लोड़ा काम कना किताब ते अमट मुख्य रूप तल पत्रस अनि पौलुस ता जरिया तल कीतल वाले सेवा ता बारे ते ही पढ़ा माई तोड़ा प्री किंजन वाले दोस्ता लोड़ीट प्रवास्तव ते येड़ा संग ने लई सोर सेवक प्रभु ना खुशियाली ता खबर ना सेवा तोन किसी रहे मसी तोड़ अकमीरी साड़ी ता त्योहार पे जा अमट फिलिपतल जहाज खोलिक सी सयुंग दियंग ने त्रास ते अवसीवातम नियडुं दिया अग्गा रहमातम वोर फिलिपी शहर ताल त्रास नाटे ने सयुंग दियंग ने अवतोड़ भैडिट बच्चों फरक आन असमय ता वायन हंदाना साधन ते अनि इत समय ता साधन कने हफ्ता ना पहलो दिया जाओ उंडाले अमट सब इकट्ठो आतोलम पौलुस दूसरो दिया अगटल हंदाना इरादा किंदुल ते वोल मंडलिन संग मांदे किंदुल अने इहुन कीना कीना के आधुनर का आसियत भक्ताल पौलुस पहलो कुरंथस सोला पाठ ता रणवचन ते इहुन वहता तोल की हफ्ता ना पहलो दिया याने इतवार्त नेटी तनवा तनवा कमाई तले का बोडल बोडल पैसा अलग कैसे इरसी ये नेल कि ना वा बपोड़ भी वाइन परो चंदा ताहताना जरूरत है ले आयो अनवाई का तेवोड़ा कई कनल मिवा चंदा तेसी तदान यरुसलेम रोह का बोडुने मट इधन ही नल छुट्टी सिसी रहे मातुड़ी प्यारो भाईड़ी टनी सेलक नेट उंडे चेला लोड़ा काम बीस पाठ ता यड़ुंग वचन ते अमट पढ़े माय तुलम की चेला लोड़ हफ्ता ता पहलो दिया प्रभु ना जावा तुन उंडाले सामिल आयन लाई उंदे जगा जमा दो इद्दे ना मतलब इदान की वो इतवार ता दिया प्रभु ना जावा तुन उंडा ना रीति तुन माने की दो इद्दे आत दिया मत ता बपोड़ पौलुस वोड़ उपदेश से सिरहे मासी तोड़ अमट याने मंडली इदन लाई हफ्ता ता पहलो दिया उन्दी संग ने जमा आंदोल बाड़े की मंडली मसीना मैंदुल आंद अद्देना संबंध प्रभु ना संग ने आंद मंडली पुरानो हैले बल्कि नयो सृष्टि आंद मंडली सासी पिसी तेदन वाले प्रभु ना नवड़ियां हफ्ता ता पहलो दिया प्रभु ना सासी पिसी तेदना मानी तगवाई सियाता ही ओंडे मंडली हर एक इतवार ता दिया प्रभु ना पिस्सी तेदना गवाई सियाता ही सिर्फ पिस्सी तेदना हल्ले पर वो ना दूसरो बार वायना प्रचार भी कियाता ही पवित्र बाइबल पहलो क्रंथुस 11 पाठ ता 26 वचन ते इहुन लिखे माता ही इदना मतलब इदान की बपोड़ पपोड़ इहुन साड़ी तिना तोड़ीट या इहुन बटकी तल उंडा तोड़ीट अपोड़ वो ना वायन लुकुस प्रभु न सायना प्रचार क्या तोड़ी ಈಗ ದೂಸರು ವಾಕು ಮಾಂದಿ ಇದ್ ಆನ್ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಆದೋ ನರ್ಕ ಲುಗುಸ್ ಓಡುನ್ ಉಪದೇಶ ಸೀತಾಕೆ ರಹಮಾತು ಬಳಿಕಿ ದೂಸರೋ ದಿಯ ಓಡುನ್ ಹಂದಾನ ಮತ್ತ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ ವಾಲ ದೋಸ್ತ ಲೋಡಿತ್ ಬಳಂಗ್ಡ್ಯಾಂಡ್ ಮಂಡಲಿ ಇಚ್ಚು ರಾತ್ ತಕ್ ಪ್ರಚಾರ ಕಿಯಾನ್ ವಾಲೇನ ಜರಿಯತಲ್ ಪ್ರಭುನ ವಚನ್ ಕೆಂಜನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಆಸಿಸಕೆ ಮಾಹಿತಾಯಿ ಅದ ಅಟಾರಿ ತೆ ಬೇಗ ಇಕಟ್ಟು ಆತೊಳಂ ವಲ್ಲಸಂಗ್ ಟವಡಿಂಗ್ ನಿರು ಸಿವೇರ್ಚಿ ಸಿಂಧು ಖಿಡ್ಕಿ ತೆ ಯುತುಖುಸ್ ಪಡೋಡೋಲ್ ಜುವಾನ್ ಉಂದಿ ಮತ್ತೋಲ್ ಓಲಗ ಉಚ್ಚಿ ಮತ್ತೋಲ್ ಎಲ್ ಕುಡ್ಕಿಲಾತೋಲ್ ಅನಿ ಗೆಹರು ನಿಂತೆ ನಾಮ್ಸಿ ಅತ್ತೋಲ್ ಪೌಲುಸ್ ನ ಲಂಬೋ ಉಪದೇಶ ಆನಾಕೆ ನಾಮ್ ತೋಲ್ ಜುವಾನ್ ತೀಸರೋ ಅಟಾರಿತಲ್ ನೀಚೋ ಅರ್ಸಿಸಿತುಲ್ ಉಳ್ ಬೋನ್ ತಾಹ್ತಲೆ ರಕ್ಸಿ ಹತ್ತುಡ್ತೆ ಸಾತೋಲ್ ದಿಸ್ತುಲ್ ಅನಿಬೋಲ್ ಸಿದೋ ಪರೋಡಲ್ ರಚಡೆ ಅರ್ಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಬೇನ ಜಗತ್ತೆ ಓಡ್ ಉಚ್ಚಿ ಮತ್ತೋಳ್ ಅಗ್ಗ ಕಾಪಿ ವೆಡ್ಚಿ ಮಂಜಿತ ಮಗರ್ ಫಿರ್ ಬಿ ಒಳುಲ್ ಮಾನ್ವನ್ ನೀಂದ್ ವಾಸಿಯತ್ ಉಂಡೆ ನಾಮನ ನತೀಜ ಬಳಂಗತ್ ಪ್ರಿ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಜಾದ ನಾಮನ ಒಂಡೆ ಕಮ್ ನಾಮನ ರಂಟೆ ಹಿಮಾನವನ್ ಲೈ ನುಕ್ಸಾನ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅಂದು ನೀತಿ ವಚನ್ ತುನ್ ಲಿಖೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ವೆಹತೋಲ್ಕ್ ನೀಂದ್ ಮಾನವನ್ ಚಿತ್ರಣಾಂಗ್ ಕರ್ಸುಚಿ ಸ್ಯಾತಾಯಿ ಪೌಲುಸ್ ರಕ್ಸಿ ಜೀವಾನ್ ತುನ್ ಲೆಪ್ಟೆ ಮಾಸಿ ಇತ್ತುಲ್ ಮಿನಿವರಿ ಮಟ್ ಓನ್ ರೂಪ ಜೀವಾಂದ್ ಉಲ್ ಅಟಾರಿ ತೆ ತರ್ಕ್ ಸಿಸಾಳಿ ಉರುಚಿತಿತ್ತುಲ್ ಅನೆ ದಿನ್ ಪಸಿತ್ ಲುಗುಸ್ ಬೋಡ್ ಸಂಗ್ ಮಾಂದಿ ಕಿನಕೆ ರಹಮಾತುಲ್ ಅನಿ ವಿದ ಆಸಿ ಹತ್ತುಲ್ ಜುವಾನ್ ಪಿಸ್ತಿ ರೋನ್ ವಾತುಲ್ ತೆ ವೋನ ರೋನ್ ವಾಲಡುನ್ ವಾಕೋ ತಸಲ್ಲಿ ಆಸಿ ಹತ್ ಪಾಲುಸಿಯಲ್ ಮಾನವನ್ ಜೀವನ್ ಸಿತ್ತುಲ್ ಮೀಕುನ್ ಖ್ಯಾಲೋಯ್ ಕಿ ಪತ್ರಸ್ತ ಜರಿಯತಲ್ ದೋರ್ಕಾಸ್ ಯಾನಕಿ ತಬಿತ ನಾಮ್ತ ಉಂದಿ ದಾಸಿನ್ ಜೀವನ್ ಪುಟ್ಸಿ ಮತ್ತ ಬಹಳಿಟ್ ಇದು ವರದಾನ್ ಚೇಲಲೋಡುನ್ ಚಿಂತ ರೂಪ್ತೆ ಪುಟ್ಸಿ ಮತ್ತ ಒಂಡೆ ಪೌತ್ರ ಬೈಬಲ್ ತ ಪೂರೋ ಆಯನ ಬಾತ್ತೆ ಇದ್ ವರದಾನ್ ಭಿ ಮಂಡಲಿತ ಚಲೆ ಮಾಸಿಯತ್ ಪೌಲುಸ್ ಪ್ರಚಾರ್ತ ಕಾಮ್ತುನ್ ಬಂಧೆಲ ಕೇವಲ್ ಬೋಲ್ ದಿನ್ ಪಸಿತಾನ್ ಲುಗುಸ್ ಪ್ರಚಾರ್ ಕೀತಾಕೆ ರಹಮಾತುಲ್ ಬಹಳಿಟ್ ಪೌಲುಸ್ ಖುಷಿಯಾಲಿತ ಖಬರ್ತ ಪ್ರಚಾರ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಸಾಧಾರಣ ಮಾನವಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಉಂಡೆ ಏಳ್ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ಸಿರ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವಚನ್ ಕೇಂಜನ ಚಾಹೆ ಮಂದು ಬೋಳ್ ವಚನ್ ತೋಳ್ ಕರ್ ರೂಪ್ಯಾಸೋ ಮತ್ತೋಳ್ ಆ ಮಠ ಮುನ್ನೆ ಹಂಜಿ ಅರ್ಸೂಸ್ ಹಂದಾಲೆ ಜಹಾಜ್ ಖೋಲೆ ಕೀತ ಪೌಲುಸ್ ಪೈದಲ್ ತಸರ್ರಿ ಯೇಚಿ ಅರ್ಸೂಸ್ ಹಂದಾನ ಚಾಯ್ ಮಾಂದುಲ್ ಕಿ ಅಗ್ಗ ಜಹಾಜ್ ಪರ್ರೋ ತರ್ಕ್ಸಿ ವಾಯಲ್ ಓಲ್ ಅಸುಸ್ತೆ ಮಾಕನಾಲ್ ಮಿಲೆ ಮಾಸಿ ಜಹಾಜ್ ಪರ್ರೋ ವಾತುಲ್ ಅನಿ ಅಮಟ್ ಇಹುನ್ ಮಿತುಲೇನೆ ಅವಸಿ ವಾತಂ ಅಗಟಾಲ್ ಜಹಾಜ್ ತೆ ಬಳೆ ಮಾಸಿ ದೂಸರೋ ದಿಯಾ ಕ್ಯೂಸ್ತ ಸಾಮೋ ಅವತಂ ಅನಿ ದೂಸರೋ ದಿಯಾ ಸಾಮುಸ್ತೆ ವಾತಂ ದೂಸರೋ ದಿಯಾ ಮಿಲುತುಸ್ತೆ ವಾತಂ ಅಮಟ್ ಹುಡಿತೊಳಂ ಕಿ ಓಡ್ ಫಿರ್ ಅಪನೋ ಯಾತ ತುನ್ಸುರು ಕ್ಯಾತೋಳ್ ಡಾಕ್ಟರ್ ಲೂಕಲ್ ಒಂಡೆ ದೂಸರೋ ಸಂಗ್ ವಾಲ್ಯಾಡ್ ಈತ ಜಹಾಜ್ ತಲ್ ಅಸುಸ್ ಪಳೋಡಾ ಜಗಾತೆ ಅವಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಮಗರ್ ಪೌಲುಸ್ ಪೈದಲ್ ಯಾತ್ರಾತೆ ಚಲೆ ಮಾತುಲ್ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಅನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಬಾಡಿ ನವ ವಿಶ್ವಾಸ್ ಆನ್ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಪೈದಲ್ ಹಂದಾನ ಇದ್ದನ್ ಲೈ ಉಚಿ ಸಂಜೆ ಮಾತುಲ್ ಕಿ ಬೋಲ್ ಸರ್ರಿತೆ ಹಂದಾನ ಸಮೇತೆ ಲೋಗೋಡುನ್ ಪ್ರಭುನ ಗವಾಯಿಸಿ ಸೀಸಕೆ ಮಾಯನುಲ್ ದೋಸ್ತಾರೋಡಿಟ್ ಪೌಲುಸ್ ಅಪ್ನೋ ಸಮೇತುನ್ ನಾಸ್ ಹಲ್ಕ್ಯಾನ ಚಹೆ ಮಾಂದುಲ್ ಉಲಪ್ನೋ ಜೀವಂತ ಉದ್ದೇಶ್ತುನ್ ಅಚ್ಛತಾಲ್ ಪುಂದುಲ್ ಉಂಡೆ ಇದ್ ಮಾಂದಿ ಚೌಬಿಸ್ ವಚನ್ ತಲ್ ಸಾಪ್ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ ಪೌಲುಸ್ ಇಹುನ್ ವಿಚಾರ್ ಕಿಂದುಲ್ ಕಿ ಇಫ್ಸುಸ್ತೆ ಠೇರೆ ಹೆಲೆ ಮಾಯೋಲ್ ಕಿ ಆಸಿಯತೆ ದೇರಿ ಹೆಲೆ ಆಯೋ ವೋಲ್ ಪೆಂತಕುಸ್ತ ತೆವಾರ್ ಲುಗುಸ್ ಯಾನೆ ಪೌತ್ರಾತ್ಮನ ವಾಯನ ಯಾದ್ಗಾರಿ ತದಿಯ ಲುಗುಸ್ ಯರುಸ್ಲೇಮ್ ತೆ ಅವನ್ ಹಿನ್ನಲ್ ಜಲ್ದಿ ಕಿಂದುಲ್ ಮಿಲತುಸ್ತಾಲ್ ವೋಲ್ ಇಫ್ಸುಸ್ತ ಮಂಡಲಿತೋಳ್ ಮುಖ್ಯಲೋಳುನ್ ಕೇಯಿಲೆ ರೋಚಿಸಿತುಲ್ ವೋಳ್ ಬೋನ್ ಕರುಂ ವಾತುರ್ತೆ ಬೋಲ್ ವೋಳು ನಿತ್ತುಲ್ ಇಮಡ್ ಅಸಲ್ ಪುನಃ ತೊಳಿಟ್ಕಿ ಆಸಿಯತೆ ಅವಸಿ ವಾಯನ ಪೈಲೋ ದಿಯತಲ್ ಮಿನಡ್ಡುಂ ಬಹುನ್ ರಹಿಮಾತೋನ અને ભિન્નતા તે આળના આળ નાખે અને યહૂદીડા બુરો હિકમતના દુઃખ તકલીફ તાચી પ્રભુના સેવા બહુન કિંદન મીઓ ભલાઈતા બદ્દે ભી માંદી વહેતાલે અન્ના કસર હલે કેવન સબ લોગોળા સામો ખુલ્લોતે અને રોક રોકને કરેચી સિંદન અને માવલ પ્રભુ ઈસુ મસીહન પરો વિશ્વાસ ક્યાના અને પરમેશ્વર તા ખાક મનમલુતાના માંદી ત ગવાઈ યહુદળુન ભી અને યુનાનુન ભી સિંદન પ્રિય કેંજન વાલે દોસ્તાલોડિટ અને ઇંગા આત્માને નાખુન યરુસલેમ હંદાલે મજબૂરી આંધ અને પુનો નહલે કી આગા નાખુન બળાંગ આયલ પર હર શહેર તે પવિત્ર આત્માના નાખુન માલુમ આયતા કી નાહે નલ જેલ ખાના અને તકલીફ આયલ પર નવા વિચાર તે નવા જીવતા બદ્ધ કિંમત હેલે કે અધ્યન રક્ષા કેવે ના અત કામ અને સેવા પૂરો આયવલ બદ્ધન પ્રભુ નાકુન ક્યાલે સીતોલ યાન પરમેશ્વરતા અનુગ્રહતા ખુશખબરી તગવાઈ સેવેના મિનટ ડોમ પરમેશ્વરતા રાસ્ત પ્રચાર કિંદન ઇંગ અન્ના પુત્તોના કે ઇમટ ના કુન ઓંડે બપોળે હેલે હુડબિડ તે નેડ મી કુન સફા ઇંદા તોના કે અગર મી ઇપિટલ ભોલે નાસ આઈવલ તેના વ બળાંગી વિદોસ હેલે અન્ના મી કુન પરમેશ્વરતા સારો ઉપાયતા ખબર સ્યાલે બદ્દે ભી કસર હેલે કેવન મીવા નિસારો મંડલી ન ફિકર કેમ બાળે કી પ્રભુ તનવા મંડલીન તનવા ન તુડા કિંમત ને મૂલતે યે તોલ અને અદ મંડલીન આત્મિક ખોરાક સ્યાલે પવિત્ર આત્માને મીકોન કે પનવાલડ ઠેરે કી તોલ અનપુત્તોના કી નાવા અંદન પીચા ડંગુડા ખતરનાક જાનવર લેકા નુકસાન ક્યાન વાલડ મી નડ્ડુમ વાયનુળ અને મંડલીન છોડ હેલે કેવળ અને મી ઈપિટલ ભી લંદી ફંદી માંદી ક્યાન વાલડ તેચી વિશ્વાસીડું તન વખાક વિંચી અલા ક્યાના કોશિશ ક્યાનુળ પ્યારો કેંજન વાલડ ભાઈડ તે હોશિયાર મંઠ યાદ કેમટ કે મૂંદ સાલકને દિયા નરકા મીકુન આળના આળના કે કરે તાના છોડે હેલે કેવલ ઇંગા મીકુન પરમેશ્વર તા કહી દે અને વોના અનુગ્રહતા વચનતા કબજા તે છોડે ખ્યાતો ના અદ વચન તે મીવા તરક્કી આયલ અને ઇદ્દન તે મીકુન સબ પવિત્ર લોગોડ સંગ હિસ્સા યે તન હક પુડસી દાલ વો નહી ચાંદીતા સોનોતા યા ધીકડી ના લાલચ અન્ના બપોળે હેલે કેવલ ઇમટ પુત્તોડી કી નાવા કઈક ના કમાઈ તલ નાવા અને નાવોડ સંગ વાલે જરૂરત પૂરો કી તન ઇં સબ તરે તે મીકુન કરેચી સીતોના કે પ્રભુ ઈસુના ઇદ માંદીતા યાદ કિસી કી યેન તાલ ઈસુ ન ભલો આંદ લાચાર લોગોળા મદદ ક્યાના જરૂરિયા પોલુસી હુન વંશી ટોંગડોંગ ટેગે સી વોડ સંગ પ્રાર્થના કી તુલ સબ આળીલા તોડ ને પોલુસ તો લિપટે વાસી ભુરસી સી તોડ પોલુસ ને ઇદ માંદી થિનાલ વોડુન ખાસ દુઃખ આસિયત કે ના કુન ઓંડે હેલે હુડબિટ ઇહુન વોડ વોન જાંચ પરો અવસુચી સી તોડ પ્રભુ ન નત્તુર વોડુન ઉંદે જગા કીતા હૈ વોળ પળા દુખતા સંગને મન તે ખૂબ દુખી આસીકુન પોલુસ તુન બીદા કીતો ઇહુન ભી આસ સકે માઈતા હૈ કે ઇંગ બોલ મેંદુલ તે બપોળે હલ મિલે માનલ પર આત્મા તે બોલ હંમેશા વોળ સંગને મદાનુલ વોલ નાવા અને મીવા સંગને ભી હયુલ પ્રિય કેંજન વાલે દોસ્તાલોરીટ ઇંગ માવા નેટાઈ બાઇબલ અધ્યયનતા કાર્યક્રમ ગઈ ખતમ આઈતા હૈ મુન્નેડા કાર્યક્રમ તે મીસે ફિર દુસરો બાર મુલાકાત આયલ પ્રભુ ઈશુ મેકુન વચનતા જરિયતે આશીષન બરકત સેવિત
यीशु मेरे साथ है यीशु मेरे अंदर है
यीशु मेरे साथ है यीशु मेरे अंदर है
यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है
यीशु को मैं पहने हूँ मुझ में वो जिंदा है
यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है,
यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है,
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है,
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है।
यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है।
यीशु मेरे साथ है, यीशु मेरे अंदर है, यीशु को मैं पहने हूँ, मुझ में वो जिंदा है।
यही मेरी ताकत है, ये नहीं भूल है,
यही मेरी ताकत है, ये नहीं भूल है,
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है,
कभी नहीं भूलना है।
जितनी हुकूमतें यीशु के अधीन है,
जितनी हुकूमतें यीशु के अधीन है,
दुनिया की ताकतें यीशु के अधीन है,
दुनिया की ताकतें यीशु के अधीन है,
सारी बीमारियां यीशु के अधीन, यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है,
यही मेरी ताकत है, ये नहीं भूलना है,
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है,
कभी नहीं भूलना है, कभी नहीं भूलना है।
मावा कार्यक्रम सच्चो सरी केंस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम। मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9070803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com। पता उंदी वार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश। मावा फोन नंबर है 9070803993। मावा ईमेल पता है gondi@radio882.com।